भाषा आपली सर्वांचीच.
लेख 25.
विरामचिन्हांखेरीज आजच्या लिखित भाषेची आपण कल्पनाच करू शकत नाही. आज अत्यावश्यक होऊन बसलेली ही बहुतेक विरामचिन्ह तशी खूपच अलीकडची आहेत. लिपिबद्ध लेखनकला तशी किमान काही हजार वर्षांची जुनी असली, ऋग्वेदाच्या काळानंतरची, तरी ज्ञात इतिहासावरून असं दिसतं की तिचा संबंध सर्वसामान्य माणसाशी फारसा येत नव्हता. समाजातल्या फार थोड्या लोकांचीच ती मक्तेदारी होती. अर्थात सर्वसामान्यांना लेखनकलेपासून वंचित ठेवायचं असा उद्देश होता किंवा कारस्थान होतं असं मात्र म्हणता येणार नाही, पण सर्वसामान्यांना त्याची गरज पडत नव्हती हेच त्याचं मुख्य कारण असावं. लेखनासाठी आवश्यक असलेल्या साधनांमध्ये जसजसा विकास होत गेला तसतशी ती सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागली. नी परिणामतः लेखनकला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि त्याचवेळी ती भाषाही सामान्यांच्या जवळची होऊ लागली. लिखित भाषेचं अतिबंदिस्त रूप मोकळं होऊ लागलं. वेगळ्या माध्यमात बोलणं जतन करणं हा लेखनाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. जपणूक जोपर्यंत केवळ मौखिक परंपरेनंच होत होती तेव्हा त्यात अगदी किंचितही कानामात्रेचाही बदल होऊ नये याची विलक्षण काळजी घेतली जात असे हे आपल्याला ऋग्वेदाच्या उदाहरणावरून चांगलं ठाऊक आहे. त्या काटेकोरपणामुळेच त्याचं पठण पूर्वीप्रमाणे आजही होत आहे. पण सर्वसामान्य गोष्टींसाठी वेदांच्या पद्धतीचा उपयोग करणं व्यवहाराच्या दृष्टीनं शक्य नव्हतं. लेखनकला सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पहिली क्रांतिकारक मदत झाली ती कागदाच्या शोधाची. त्यानंतर काही शतकांनी मुद्रणकलेचा शोध लागला ही दुसरी क्रांती, आणि आता तिसरी म्हणता येईल ती कागदरहित संगणकाची. प्रत्यक्षात मात्र चांगली प्रत काढेपर्यंत किती कागद वाया घालवले जातात याचा हिशेब प्रत्येकानं स्वतःशीच केलेला बरा. जुन्या काळातल्या लेखनात केवळ आपल्याकडच्या संस्कृतच्या पोथ्यांमध्येच नाही तर जगात इतरत्र लेखनातही एकच विरामचिन्ह वापरलेलं दिसतं, ते म्हणजे पूर्णविराम. ह्या पूर्णविरामासाठी कुठे बिंदू वापरला जात असे तर आपल्या परंपरेत दंड म्हणजे एक उभी रेघ वापरली जात असे. दंडाखेरीज इतर विरामचिन्हांची गरजच नाही अशी भूमिका घेणारे संस्कृतचे अनेक अभ्यासक होते, आजही आहेत. त्यांचा युक्तिवाद असा असायचा की संस्कृत भाषेची रचना इतकी शास्त्रीय आहे की आम्हाला तुमच्या म्हणजे कुणाच्या त्या खाणाखुणांची गरजच नाही. किम असं अव्यय आलं की तो प्रश्न आहे हे त्या रचनेवरूनच आम्हाला कळतं. मग तुमच्या त्या प्रश्नचिन्हाची गरजच काय? आमच्याकडे इंग्लिशमधल्या डायरेक्ट नि इनडायरेक्टची भानगडच नाही, मग आम्हाला हवं कशाला अवतरण चिन्ह? आमच्या भाषेचं व्याकरणच बोलकं आहे, त्याला नाही लागत मुक्यांसारख्या खाणाखुणा. वैदिक भाषेत ऋग्वेदात असं दिसतं की जिथे संयुक्त वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं तिथे मुख्य क्रियापद कोणतं असा प्रश्न पडण्याची शक्यता असते, पण तसा गोंधळ होऊ नये म्हणून तिथे मुख्य क्रियापद अनुदात्त असतं, म्हणजे शब्दांपलीकडचं सांगण्याचाच प्रयत्न वैदिक कालातही केलेला आहे. वरवर पाहता समोरच्याला निरुत्तर करणारा युक्तिवाद आहे हा, पण मुळात लेखन म्हणजे तरी काय असतं? आपण आपल्या बोलण्याला एक वेगळं माध्यम देत असतो. त्या बोलण्यातला केवळ शब्दरूप आशयाचा विचार केला तर संस्कृतातली किंवा इतर भाषांमधली लेखनाची प्राचीन पद्धती ठीक होती असं म्हणता येईल. पण त्यातल्या शब्दांच्या पलीकडे असलेल्या आशयाला पूरक अशा आणखी काही गोष्टी जर आपल्याला सहजतेनं त्यात घालता आल्या तर त्याला दुग्ध शर्करा योग म्हणता येणार नाही का? आपण जेव्हा एखादं विधान वाक्य उच्चारतो वाचतो तेव्हा आपला आवाज हळूहळू खाली येतो. तो काल गावाहून परत आला असं म्हणताना आला पाशी आपला आवाज खाली येतो आणि आपण थांबतो. ते थांबणं वाचकाला व्यवस्थित कळावं म्हणून एक मोठी ठसठशीत उभी रेघ दंड देण्याची आपल्याकडे पद्धत होती. पुढे इंग्लिशच्या अनुकरणातून आपण एक छोटं भरीव टिंब द्यायला लागलो तोच आजचा पूर्णविराम. पूर्णविरामाच्या जोडीनं आपण छोटासा अल्पसा विराम द्यायलाही शिकलो, तोच हिंदीतला अल्पविराम आणि मराठीतला स्वल्पविराम. किम वरून प्रश्नार्थक रचना आहे हे कळतं, पण बोलताना आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्या आवाजातल्या चढ उताराचा प्रकार वेगळा असतो. त्याला आपण सूरयोजना इंटोनेशन म्हणतो. जर त्या सूरयोजनेची कल्पना आपण वाचकाला देऊ शकलो तर त्यात काय वाईट आहे? त्यासाठी जर आपण एक चिन्ह वापरलं तर वाचकाची मोठी सोय होते. ह्याच कल्पनेतून प्रश्नचिन्ह जन्माला आलं. प्रश्नार्थक रचनेच्या संदर्भात स्पॅनिश भाषिक एक पाऊल इतरांच्या पुढे गेले. त्यांनी प्रश्नाचा मूलभूत विचार केला तेव्हा त्यांना जाणवलं की प्रश्न पूर्ण झाल्यावर वाचकाला प्रश्नचिन्ह दिसतं. मग ते दिसल्यावर त्यांना आपला आवाज एकदम वर न्यायचा का? आपण जेव्हा एखादं विधान करतो तेव्हा तो नक्की प्रश्नच आहे हे स्पष्ट होत नाही. उदाहरणार्थ, तो काल गावाहून आला. तो काल गावाहून आला असा का शिवायही प्रश्न असतो? अशा वेळी वाचकाची मोठी पंचाईत होते. ती टाळण्यासाठी स्पॅनिश लेखनात प्रश्न सुरू होण्यापूर्वीही एक उलटं प्रश्नचिन्ह दिलं जातं. प्रश्नाची सूररचना इंटोनेशन योग्य होण्यासाठी या सुरुवातीच्या प्रश्नचिन्हाची फार मदत होते. तो प्रश्न आहे हे सुरुवातीलाच कळल्यामुळे आवाज आपोआप किंचित उंच जाईल आणि प्रश्नाचं वाचन अधिक चांगलं परिणामकारक होईल. संस्कृत किंवा आधुनिक भारतीय भाषांमध्ये इंग्लिश जर्मनप्रमाणे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा प्रकार नाही. तो म्हणाला की असं म्हणून आपण पुढे आपण मूळ वाक्यच उद्धृत करतो. तत्वतः बघितलं तर अवतरण चिन्हाची गरज नाही, पण जर ती चिन्ह उद्धृत वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी वापरली तर ते वाक्य दुसऱ्या कोणाचं तरी आहे. मोठ्यानं वाचायचं असेल तर चांगला वाचक ते वेगळ्या पद्धतीनं वाचेल वाचू शकेल. सहजपणे 4-2 बारक्या खुणा वापरल्यानं लेखन जर बोलण्याच्या जवळ जाणार असेल तर त्याला विरोध का असावा? स्वराचा दीर्घ उच्चार दाखवण्यासाठी संस्कृत भाषेत अवग्रह एस असतो ना, त्या पद्धतीच्या चिन्हाचा उपयोग करतात. मराठी लेखनातही आपण ह्या चिन्हाचा उपयोग दीर्घत्व दाखवण्यासाठी, लांबलेला आवाज दाखवण्यासाठी, बोलण्यातला हेल दाखवण्यासाठी खूपदा करतो. पण हे फार महत्त्वाचं चिन्ह आहे. युरोपीय भाषांच्या लेखनात अशा प्रकारचं एकही चिन्ह नाही हा भागही गमतीचा आहे. अवतरण चिन्ह देताना जर्मन भाषेत सुरुवातीचं चिन्ह खाली देतात आणि शेवटचं वरती देतात, तर फ्रेंच भाषेत अत्यंत सहजतेनं लक्षात येतील अशा एक किंवा दोन, म्हणजे ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन असतात ना, तशा खुणा वापरून ती दाखवतात. इंग्लिशच्या तुलनेनं जर्मन लेखनात उद्गारवाचक चिन्हाचा वापर कितीतरी अधिक प्रमाणात आणि योग्य प्रकारे केला जातो की ज्यामुळे मजकुराचा भाव अधिक चांगल्या प्रकारे वाचकापर्यंत पोहोचू शकतो. मराठीनं अशा चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. जर्मन भाषेत प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह यांचा फार सुरेख एकत्रिक उपयोग केला जातो. म्हणजे अवतरण चिन्हात त्याला काही सांगून उपयोग आहे का? उद्गारचिन्ह अवतरण चिन्ह पूर्ण कशाला सांगायचं? प्रश्नचिन्ह. काही उपयोग नाही. उद्गार चिन्ह हा सगळा अर्थ यातून व्यक्त होतो. अशा अनेक चांगल्या गोष्टी मराठीनं आत्मसात करायला हरकत नाही, कराव्यात. संगणकावरच्या आदानप्रदानात वेब सर्फिंगमध्ये अलीकडे बरीच नवनवीन चिन्ह आली आहेत, पण ती चिन्ह म्हणजे शब्दांचे पर्याय आहेत. मजकुरातल्या शब्दांपलीकडचं किंवा इंग्लिशमध्ये ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात असं बरंच काही सांगण्याचं सामर्थ्य विरामचिन्हांमध्ये आवश्यक असतं. आपण त्यांचा योग्य वापर केला पाहिजे. कोणी प्रतिभावंत उद्या काही नवी विरामचिन्ह शोधून काढीलही.